सलग दुसऱ्यांदा भारताने मारला चिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. तेवढे सकाळी सकाळी मी रेड एफ एमच्या टीमला कधीच एवढं खुश बघितलेलं नाहीये. गुड लक कॅफेवर चिक्का मारला ते एक, तशी तीन एकत्र आहे ते दोन, लांब लांबनं पब्लिक आपल्याला भेटायला आलेलं आहे ते तीन, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे
नाश्ता आलेला.
आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतोय की पहिला बनमस्काचा तुकडा कोण उचलला हा सुरू. आणि नाश्ता पाहिल्यानंतर संग्रामचा चेहरा 70च्या दशकातला विलन सारखा झालेला. तुम्हाला म्हणतो विलन अत्यंत फालतू जो पण आता सुचला होता, पण तो नको ना सकाळी टाकायला. अरे बापरे शिरू काय, आम्ही तर बनमस्का किती बनमस्का आणि जॅम पण
माझा ऑर्डर केला की माझ्या यांच्या पुढे हात करायचा नाही.
आता जरा खाण्यावर फोकस करतो, तुम्ही गाण्यावर फोकस करा. 93.5
बस जाते रहो.